आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रब्बी पिकांसाठीच्या किमान हमी भावात वाढ करायला केंद्र सरकारची मंजुरी। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ। जनधन खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सुविधा मोफत मिळणार। रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे, आर्थिक वृद्धी दर वाढवण्याचाही अंदाज व्यक्त। अमेरिकन संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अर्थसंकल्पावर एकमत होऊ न शकल्यानं सरकारी काम ठप्प। आणि आयसीसी पुरुष T20 क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या मानांकनात अभिषेक शर्माला विक्रमी गुण। रब्बी पिकांसाठी किमान हमी भावात वाढ करायला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मंजुरी दिली। सर्वाधिक वाढ करडईच्या भावात झाली असून आता त्याला 600 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल। त्याखालोखाल मसुराच्या दरात वाढ झाली आहे। मसुराला 300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळेल, गव्हाला प्रति क्विंटल 160 रुपये, तर बाजरीला 170 रुपये दर वाढवून मिळाला आहे। त्यामुळे गव्हाला 2425 रुपये प्रति क्विंटल आणि बाजरीला 1980 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल। हरभऱ्याला 225 रुपये तर मोहरीला 250 रुपये दरवाढ मिळाली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी विशेष अभियान राबवण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। याकरता आगामी 6 वर्षांसाठी 11,440 कोटी रुपयांची तरतूद असेल। माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी या निर्णयाची माहिती दिली।
आज 11,440 करोड रुपीज के आउटले के साथ आत्मनिर्भर बनना पल्सेस में ये एक नया मिशन चालू किया जा रहा है। 6 साल के इस मिशन में कई सारे नए इनिशिएटिव लिए जाएंगे। सबसे पहले प्रोडक्टिविटी बढ़ाना, पल्सेस का बेटर सीड लेना। दूसरा, पल्स कल्टीवेशन में एरिया को बढ़ाना। अभी 275 लाख हेक्टेयर है, उसको 35 लाख हेक्टेयर एड करके 310 लाख हेक्टेयर तक पहुँचना। थर्ड, कम्प्लीट वैल्यू चेन पे काम करना।
2030-31 पर्यंत डाळीचं उत्पादन 350 लाख टन करण्याचं उद्दिष्ट आहे। शेतकऱ्यांना सुधारित बियाणं, गोदामं आणि खरेदी हमी अशा सुविधा देण्यात येतील। कीटक प्रतिरोधक्षम आणि हवामानातल्या बदलांमध्ये टिकून राहणाऱ्या डाळींच्या नवीन जातींची लागवड करण्याला प्रोत्साहन दिलं जाईल असं वैष्णव यांनी सांगितलं। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना 3% महागाई भत्ता देण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। हा भत्ता गेल्या 1 जुलैपासून लागू होणार असून त्याचा लाभ सुमारे 49,20,000 कर्मचारी आणि 68,70,000 निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे। देशभरात 57 नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी 5,862 कोटी रुपयांच्या तरतुदीला आजच्या बैठकीत मान्यता मिळाली। ज्या जिल्ह्यांमध्ये एकही केंद्रीय विद्यालय नाही तिथं 20 केंद्रीय विद्यालय सुरू करणार असल्याची, तसंच आकांक्षित जिल्ह्यांमध्ये 14, नक्षल प्रभावित भागात 20 आणि ईशान्येकडच्या राज्यात 5 केंद्रीय विद्यालय सुरू होणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। या शाळांसाठी शिक्षकांची 4,600 पदं नव्यानं निर्माण केली जातील असं सांगून ते म्हणाले की सुमारे 87,000 विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे।
जनधन योजनेतल्या खातेधारकांना मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं केली आहे। पतधोरण आढावा समितीच्या निर्णयांची माहिती देताना गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मुंबईत ही घोषणा केली। या निर्णयाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
रेपो दर 5.5%, बँक दर 6.25% आणि स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी दर 5.25% ठेवायला पतधोरण आढावा समितीनं एकमतानं मंजुरी दिली। खाद्यपदार्थांच्या दरात झालेली घसरण आणि जीएसटी मधल्या कपातीमुळे महागाई आटोक्यात असल्यानं दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं। आगामी काळात महागाई दर घसरून 2.6% राहण्याचा अंदाजही रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे। चांगला मान्सून, खरीपात चांगली झालेली पेरणी, धरणांमध्ये असलेला पुरेसा पाणीसाठा, जीएसटीच्या दरांमधली कपात यासह इतर अनेक कारणांमुळे देशाचा आर्थिक वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात 6.8% राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे। यामुळे हा दर 6.5% राहील असं रिझर्व्ह बँकेनं ऑगस्ट महिन्यात म्हटलं होतं। ग्राहकांच्या सोयीसुविधा, बँकिंग क्षेत्र मजबूत करणं, कर्जपुरवठा वाढवणं, व्यवसाय सुलभता, परकीय चलन व्यवहार आणि रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण याला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 22 नवे निर्णय आज जाहीर केले। त्यानुसार किमान शिल्कीची मर्यादा नसलेल्या बँक खातेदारकांना मोबाईल आणि डिजिटल बँकिंगसह आणखी काही सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत। बँका आणि वित्तीय संस्थांमधले अंतर्गत लोकपाल आणखी सक्षम करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेनं दिल्या आहेत। याशिवाय रिझर्व्ह बँकेची लोकपाल यंत्रणा आणखी सक्षम करून त्यात ग्रामीण सहकारी बँकांचा समावेश केला जाईल असं गव्हर्नर म्हणाले।
रिझर्व्ह बँकेच्या घोषणेमुळे देशातल्या शेअर बाजारात आठवडाभरापासून सुरू असलेली घसरण आज थांबली. सेन्सेक्समध्ये आज 716 अंकांची वाढ झाली आणि तो 80,983 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 225 अंकांची वाढ नोंदवत 24,836 वर बंद झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या विविध समाज घटकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आत्मजागरूकता आणि अभिमान निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कालावधीत देशाच्या कानाकोपऱ्यातल्या 10 कोटी आदिवासी बांधवांना संघानं मदत केली. एका विशेष टपाल तिकीटाचं आणि नाण्याचं अनावरण यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. याविषयी प्रधानमंत्री म्हणाले,
100 रुपये के सिक्के पर एक और राष्ट्रीय चिन्ह है और दूसरी ओर सिंह के साथ वरद मुद्रा में भारत माता की भव्य छवि समर्पण भाव से उसे नमन करते स्वयंसेवक दिखाई देते हैं.
सेवा पर्व या विशेष मालिकेत भारताने संकट काळात सीमांच्या मर्यादेपलीकडे जाऊन केलेल्या मदतीविषयी आपण जाणून घेणार आहोत.
जगभरातल्या विविध देशांना संकट काळात भारतानं सातत्यानं मदत पुरवली आहे. त्यात साथीच्या आजारांपासून ते नैसर्गिक संकटांचा समावेश आहे. या आपत्तींचं निवारण करण्यासाठी भारतानं वेळोवेळी वैद्यकीय मदत, साधनसामग्रीचा पुरवठा आणि तज्ज्ञ मनुष्यबळ यांचा पुरवठा केला आहे. गेल्या 5 वर्षात भारतानं 150 अधिक देशांमध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत पोहोचवली आहे. कोविड काळात भारताने लसींचा पुरवठा केला होता, याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
साथियों दुनिया में कोई भी मुश्किल आती है तो भारत विश्व बंधु के तौर पर फर्स्ट रिस्पॉन्डर बनकर वहां पहुंचता है. आपको कोरोना का समय याद होगा, उस समय दुनिया में कितना हाहाकार मचा था. हर देश वैक्सीन के लिए परेशान था और संकट की उस घड़ी में भारत ने ठाना कि ज्यादा से ज्यादा देशों को वैक्सीन दी जाएगी.
युक्रेन मधलं ऑपरेशन गंगा, सुदान मधलं ऑपरेशन कावेरी आणि इस्रायल मधलं ऑपरेशन अजय पर्यंत भारताने विविध प्रकारे फक्त भारतीयच नव्हे तर परदेशी नागरिकांनाही मदतीचा हात दिला आहे.
अमेरिकन संसदेत विनियोजन विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ न शकल्यानं सरकारचं कामकाज अधिकृतरित्या काही काळासाठी बंद पडलं आहे. या आशयाचा फलक व्हाईट हाऊसच्या अधिकृत संकेतस्थळावर झळकला आहे. यामुळे लष्करी सेवा, नासा, हवाई वाहतूक, सामाजिक सुरक्षेअंतर्गत दिले जाणारं अनुदान वगळता इतर सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. अमेरिकेचं आर्थिक वर्ष काल संपलं, त्यापूर्वी हे विधेयक मंजूर होणं आवश्यक होतं. वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात भरघोस सवलती मिळाल्याखेरीज विनियोजन विधेयकाला मंजुरी द्यायला डेमोक्रॅटिक्सनी विरोध केला, त्यामुळे सिनेटमध्ये मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या 60 मतांच्या तुलनेत रिपब्लिकनला केवळ 53 मतं मिळाली. विनियोजन विधेयक रखडल्यामुळे सरकारी कामकाज वारंवार बंद पडतं असा अमेरिका हा जगातला एकमेव देश आहे. ICC पुरुष T20 क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या मानांकनात भारताच्या अभिषेक शर्मानं आजपर्यंतचे सर्वोच्च गुण मिळवत इतिहास घडवला आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध त्यानं केलेल्या शैलीदार अर्धशतकानंतर त्याचे गुण 931 पोहोचले. यापूर्वी 2020 इंग्लंडच्या डेव्हिड मलालनं 919 गुणांचा विक्रम केला होता, तो अभिषेकनं मागं टाकला. तिलक वर्मा या मानांकनात 3 स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रब्बी पिकांसाठीच्या किमान हमी भावात वाढ करायला केंद्र सरकारची मंजुरी. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ. जनधन खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सुविधा मोफत मिळणार. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे. आर्थिक वृद्धीदर वाढण्याचाही अंदाज व्यक्त. अमेरिकन संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अर्थसंकल्पावर एकमत होऊ न शकल्यानं सरकारी कामकाज ठप्प. आणि ICC पुरुष T20 क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या मानांकनात अभिषेक शर्माला विक्रमी गुण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.